मी कोण आहे? मी लहान लहान अनुभवांचा अथवा अनुभवांची एक लांबलचक गोष्ट आहे. अजन्म अनुभूती आहे. या अनुभूतीत मी स्वतःला स्वतःच्या जागृत अवस्थेला प्राप्त होतो. जीवनास जागृती प्राप्त होते. मी कोण आहे या प्रश्नातच प्रश्नाचे उत्तर आहे. मी आहे मी आजन्म आहे.